जवळ राहुनी दूर दूर तो तुझा वाचुनी उदास हे ऋतू.